नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्याचे निर्देश देण्यात आले होते. उत्तर प्रदेश राज्यातही पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी प्रत्येक जिल्ह्यातून पाकिस्तानी नागरिकांची माहिती गोळा करून त्यांना परत पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. याअंतर्गत आज सकाळपर्यंत 80% पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यात आलं आहे. उर्वरित पाकिस्तानी नागरिकांना 27 एप्रिल या शेवटच्या तारखेपर्यंत परत पाठवलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. पाकिस्ताननं गेल्या 3 दशकांपासून दहशतवादी गटांना पाठिंबा दिला असल्याची कबुली पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी दिली आहे. एका ब्रिटिश वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. पहलगाम इथं झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या कबुलीमुळे पाकिस्तानचा या कारवायांमागील हात असल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे. बांगलादेशी घुसखोरांवर पायबंद घालण्यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. अहमदाबादमधून यासंदर्भात 550 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. युवकांना स्टार्टअप, स्किल इंडिया सारख्या विविध योजनांमधून मोठ्या संधी मिळाल्या आहेत. त्यांच्यातील क्षमता सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ते निश्चितच त्यात खरे उतरतील असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. देशभरात 47 ठिकाणी आयोजित 15व्या रोजगार मेळाव्यात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते. पंतप्रधानांच्या हस्ते या मेळाव्यात 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. मुंबईत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी 25 तरुणांना नियुक्तीपत्र प्रदान केली. पहलगाम इथं झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या हिंगोली जिल्हा बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. हिंगोली शहरासह आखाडा बाळापूर, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव या भागातही बाजारपेठा बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या वतीनं कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमधल्या श्री माता वैष्णवदेवी मंदिराच्या सुरक्षेसाठी जम्मूमधल्या कटरा इथं असलेलं नियंत्रण केंद्र पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सक्रिय करण्यात येणार आहे. यासंदर्भात काल श्री माता वैष्णवदेवी मंदिराच्या विश्वस्त मंडळाची बैठक पार पडली. भारतीय लष्कर तसंच सुरक्षा आणि गुप्तचर विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. कटरा इथल्या या नियंत्रण कक्षात कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आधार घेत 700 CCTV कॅमेरे तसंच आधुनिक उपकरणं बसवण्यात येणार आहेत. या उपकरणांच्या माध्यमातून मंदिर मार्ग आणि यात्रा मार्गांवर देखरेख ठेवण्यात येईल. लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील धानोरा पाटीजवळ आयशोर टेम्पो उलटून झालेल्या भीषण अपघातात 1 जण ठार तर सुमारे 25 जण जखमी झाले आहेत. अहमदपूर अंबाजोगाई रस्त्यावरील धानोरा पाटीजवळ 70 जणांना घेऊन जाणाऱ्या आयशोर टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे काल रात्री हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीनं जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आलं. परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातील हे सर्व रहिवासी असून धानोरा गावात एका लग्नाच्या स्वागत समारंभासाठी आले होते. जखमींवर अंबाजोगाई, अहमदपूर, किनगाव इथं उपचार सुरू आहेत. अंबाजोगाई इथल्या वीज वितरण उपकेंद्राच्या वतीनं पॉवर ट्रान्समिशनच्या यांत्रिक भागांचं देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे आज अंबाजोगाईमध्ये अनेक ठिकाणी दुपारी 3 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद राहणार आहे. संबंधित सर्व ग्राहकांनी याची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावं असं आवाहन महावितरणनं केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटीत नवीन शस्त्रक्रिया इमारत उभारणीसाठी 710 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागानं काल याबाबतचा शासन निर्णय जारी केला. आमदार सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचं लक्ष वेधलं होतं. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत काल सनरायझर्स हैदराबादनं चेन्नई सुपर किंग्जचा 5 गडी राखून पराभव केला. चेन्नईत झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं दिलेलं 155 धावांचं लक्ष सनरायझर्स हैदराबादनं 5 गडी गमावत 18 षटकं आणि 4 चेंडूंमध्ये गाठलं. आज या स्पर्धेत कोलकाता इथं कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज या संघांमध्ये सामना होणार आहे. महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्याच्या उद्देशानं राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे टेकवारी महाराष्ट्र टेक लर्निंग वीक हा उपक्रम येत्या 5 ते 9 मे या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.